आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आणि नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत एनटीएनं 22 जूनपर्यंत वाढवली. आता सविस्तर बातम्या. एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून जुलै ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेनं चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं मोहापात्रा यांनी सांगितलं.
2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यता त्यांनी वर्तवली. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जाहीर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं आहे. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलंय. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरुपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलंय. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस कॅरॉस या तेलवाहू जहाजानं हॉर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं. विधान परिषदेसाठीच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथं काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा इथून उभे राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनाधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण 8,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी आयोजित मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे असं ते म्हणाले. मुंबई टेकवीकमध्ये सहभागी झालेल्या देशविदेशातल्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि अॅक्सिलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्य देखील देणार आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संपर्क आणि समर्थन यांच्या सहाय्यानं लोकजागरासाठी समर्पित असून केवळ राजकीय कार्य हे त्याचं दैनंदिन उपक्रम नसून देशात एकात्मता, सामाजिक समरसता नांदण्यासाठी सदैव कार्य करत राहणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे असं मत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी औपचारिक चर्चा करताना व्यक्त केलं. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय चा समापन सोहळा 4 जून रोजी होणार असून या कार्यक्रमाला उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला आणि सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थ्यांनीच त्या मुदतीत तपशील सादर केले. पेपरफुटीमुळे रद्द केलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएनं यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएनं स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलंय. उमेदवार त्यांचे प्रवेश तपशील वापरून नीट यूजी 2026 या नोंदणी पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि बँक खात्याचे तपशील सादर करण्यासाठी रिफंड लिंकचा वापर करू शकतात. गोंदिया शहरात दूषित पाणीपुरवठ्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात मटका फोडो आंदोलन करण्यात आलं. भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसंच वाढते वीज दर आणि सुरू असलेल्या लोडशेडिंग विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला देखील निवेदन देण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात आजही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम असून नागपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान उद्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.4 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 43.8 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ब्रह्मपुरीत काँग्रेसनं तीव्र आंदोलन केलं आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता, मध्यमवर्गीय आणि शेतकरी होरपळून निघाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 वर छत्रपती संभाजीनगर ते कोराडी या मार्गांचा समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90 90% पावसाचा अंदाज. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. आणि नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत एनटीएनं 22 जूनपर्यंत वाढवली. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.